అరవింద భక్త వేదాంత స్వామి శ్రీల ప్రభుపాద జయం విష్ణుపాద పరమ శ్రీ వెంకటాచార్య శుక్ల సిద్ధాంత ఠాకుర్ గోస్వామి శ్రీల ప్రభుపాదకి ఆచార్య ప్రేమ పరమ కృష్ణ చైతన్యమాన శివాసరి గౌరవీ జయ జయ శ్రీనాథ కృష్ణ గోపగోవినాథ శ్యామకృందోగి రజభూమి వృందావం నామీక్షేత్రీపూర్ణ గంగామయ్యాతి మహారాణి సమవేత భక్తులందరికీ ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ
పతితానాం పావనేభ్యో
अनुराग है, देवतांमध्ये भगवान अच्युत आहे आणि पुराणांमध्ये श्रीमद भागवत आहे, त्याचप्रमाणे सर्व वैष्णवांमध्ये श्रेष्ठ शंभू आहे. द्वादश परम भागवतांमध्ये शिवजींच सर्वात प्रमुख स्थान, कारण भगवंतांचा स्वभाव, प्रभाव, गुण, महात्म्य ह्या सर्व जाणण्यामध्ये जर सर्वश्रेष्ठ कोणी असेल तर ते शिवजी आहे. कारण भगवान शिव हे ज्याप्रमाणे ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलं जातं की क्षीरम यथा अधिकार विशेष योगा संज्ञा येते नाही ततः पृथगती हेतो, पृथगती हेतो. काही विशिष्ट कार्यासाठी स्वतः भगवंतच या रूपामध्ये विभिन्न रूप धारण करतात आपल्या रूपापासून. हेतो हो एक विशिष्ट हेतू आहे, आणि तो काय हेतू आहे तर अतिशय तमोगुणामध्ये जे लोक आहेत, जे जीव आहेत, त्यांच्या उद्धारासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवंतांनी हे रूप धारण केलेलं आहे. सदाशिव किंवा शंभूजनानंतर यमशंभुदाम अपि तथा वैसी, त्यांना शंभू असं म्हणतात. ज्या पद्धतीनं दुधापासून दही बनत तरी ते दूधच असत, पण त्याचा दूध म्हणून आपण उपयोग नाही करून घेऊ शकत. त्या पद्धतीने भगवान शिव, भगवान शिव हे भगवंता सारखे आहेत, परंतु भगवंत नाही. ते भगवंताचे शुद्ध भक्त आहेत आणि म्हणून श्रीमद भागवतांच्या 12व्या स्कंदामध्ये त्यांच्या या महत्त्वाविषयी सांगितलं गेलं की ज्या पद्धतीनं पापी जीवांच पाप ग्रहण करण्यासाठी या धराधरतीवर गंगा आहे आणि भगवान अच्युत जे सर्व देवतांमध्ये कधीही पतन होत नाही, पण देवतांचं पतन होतं, पण भगवान श्री अच्युत जे आहे त्यांचं कधीही पतन होत नाही. आणि पुराणांमध्ये जसं श्रीमद भागवतम सर्वश्रेष्ठ आहे तसे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ वैष्णव जर असतील तर ते आहे शंभू. कारण भगवंताच्या नामाचा प्रभाव हा भगवान शिवांच्या अनेक कार्यातून आपल्याला दिसतो. भगवंताच्या नावाविषयी आसक्ती शिवजींच्या चरित्रावरून आपल्याला कळते. नंदी पुराणामध्ये सांगितलं जातं की जानाती राम नामस्तु परतत्वं गिरिजा पतिः, ततो अन्यो न विजानाती सत्यम सत्यम वचो मम. नंदी स्वतः सांगतात की हे माझं वचन आहे आणि त्रिवार सत्यपणे मी सांगतो की भगवंताच्या रामनामाचं जे महत्व आहे ते केवळ गिरिजापती म्हणजे भगवान शिव जाणतात. कारण ज्यावेळी त्या धराधरतीवरून लक्ष्मी लुप्त झाली, सर्वत्र हाहाकार पसरला, लोकांचं तर तेज नाहीच झालं, वनस्पतींच्या औषधी गुणधर्म संपले, जे जे सौंदर्य या जगतामध्ये होतं ते सर्व नष्ट झालं, आणि सर्वांनी पुन्हा भगवंताची प्रार्थना केली. भगवंतांनी सांगितलं की आता लक्ष्मीला तर परत आणायला हवं आणि ती समुद्रामध्ये निघून गेली तर समुद्राचं मंथन झालं. मग साऱ्या देवतांनी आणि दानवांनी मिळून समुद्राचं मंथन केलं आणि मंथनामधून काय आलं सर्वात पहिल्यांदा, हला फल म्हटलं गेलं त्याला. महानाचं विष घातून गेलं की ज्याच्या बाष्पामुळं देवता आणि दानव मूर्छित झाले होते आणि त्याचा परिणाम हा सर्वत्र पसरत होता. सर्वत्र त्राही त्राही वाजली. त्यावेळी भगवंतांनी सर्व देवतांना सांगितलं की तुम्ही आता कुणाची शरण घ्या? महादेवांची शरण. कारण ते मृत्युंजय आहे आणि हे कालकूट विष तेच धारण करू शकतात. त्यावेळी सर्व देवतांनी मिळून महादेवांची प्रार्थना केली आणि करुणा वरुणालय शिवजी सतीला म्हणाले की या सर्व प्राणी मात्रांच्या उद्धारासाठी त्यांच्या संरक्षणासाठी हे देवी मी एक प्रजापती म्हणून हे विष प्राशन करून त्यांचं कल्याण करू इच्छितो. एखादा पती आपल्या बायकोला विचारतो की मी विष पितो चालेल का? शिव पार्वती ह्या भौतिक जगतातलं सर्वात पहिलं दाम्पत्य आहे आणि ते शिकवतात या जगात कसा संसार करायचा. जनहितासाठी विष देखील ग्रहण करावं असं पतीला अनुमोदन करणारी जर पत्नी कोण असेल तर ती आहे पती. तिने सांगितलं ह्या काही हरकत नाही, कारण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तंदी या सर्व जगताची जननी आहे आणि भगवान शिवजी स्वतः विश्वनाथ आहे. ते म्हणाले तुम्हाला काही भरत पडणार नाही आणि ह्याच गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी शिवजी अतिशय सुंदर एक गोष्ट सांगतात. ते म्हणतात की श्रीराम नाम अखिलम मंत्र बीजम मम जीवनम च हृदय प्रविष्टम हला हलम वा प्रलयानलम वा मृत्योन्मुखं वा विशतां सुखोपि. ते म्हणतात की सर्व मंत्रांचं बीज जे आहे ते प्रभू रामचंद्रांचं नाव आहे आणि ते मी माझ्या जीवनामध्ये माझ्या हृदयामध्ये प्रविष्ट करून ठेवलेलं आहे. ते माझ्या हृदयामध्ये मी स्थापन केलेलं आहे. त्यामुळे हे हलाहलच काय जो प्रलय आनल आहे, प्रलय अग्नी जो आहे, तो जरी प्रार्थना केला तरी मला मृत्यूचं भय नाही. कारण समस्त तापांना नष्ट करणारी, त्रितापांपासून मुक्त करणारी जर महान औषधी काय असेल तर ती आहे भगवंताचं नाव. आणि इथं ते सांगतात की ज्यानं ते नाव आपल्या हृदयामध्ये धारण केलेलं आहे त्या व्यक्तीला कुठं मृत्यूचं काय भय असणार? कुतो भय मृत्युर्मुखं वा विषतां कुतो भय. ते पायलं काय तोंडात ठेवलं त्याला म्हणजे मृत्यूचं मला काहीच भय नाही आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांचं नाव घेत राम त्यांनी पूर्ण विष आपल्या मुखामध्ये ग्रहण केलं आणि म म्हणून मुख बंद करून घेतलं आणि तेच विष त्यांच्या कंठामध्ये जाऊन बसलं. त्यामुळे त्यांचं नाव काय झालं? नीलकंठ. सर्व जगताच्या उद्धारासाठी शिवजींनी हे विष प्राशन केलं आणि म्हणून त्यांना कारुण्य सिंह म्हटलं गेलं. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झाड कारुण्य सिंधो भव दुःख हारी. तेच आहे जे या भवातलं म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू घेण्याचं जे चक्र आहे ते नष्ट करणारे आहे. भव दुःख हारी ह्या जगतातलं दुःख हरण करणारे आहे. तुजवण शंभो मज कोण तारे की हे शिवजी हे शंभो तुमच्याशिवाय मला कोण तारणार आहे. कारण स्वतः शिवजी हे संकर्षणाचे अवतार आहेत आणि संकर्षण कोण आहे? आदिगुरु. त्यामुळे शिवजी देखील आदिगुरु आणि त्यांच्यापासूनच एक वैष्णव संप्रदाय सुरू होतो ज्याला रुद्र संप्रदाय म्हणतात. स्वतः शिवजींनी या भागवत धर्माचा प्रचार आपल्या संप्रदायाद्वारे केला ज्याला रुद्र संप्रदाय म्हणतो. पद्मपुराणामध्ये स्वतः शिवजीत पार्वतीना सांगतात की संप्रदाय विनाय मंत्रस्ते निष्फलवता अतो कलो भविष्यंती चत्वार संप्रदाय. की संप्रदाय विना एखादा मंत्र ग्रहण करणं आणि त्या मंत्राची सिद्धीता प्राप्त करणं हे कठीण आहे. कारण तो मंत्र निष्फळ होऊन जातो जर तो संप्रदायातून आला नसेल. त्यावर्षी काल आपण चर्चा केली होती की बीज मंत्र हे बीज रूपामध्ये असतं आणि ते साधारण बीज नाही की कुठेही फेकलं आणि आलं म्हणून. हे ब्रह्मबीज आहे आणि जोपर्यंत एका पक्षाच्या पोटामध्ये हे परिपक्व होऊन येत नाही तोपर्यंत ते अंकुरित होत नाही. त्या पद्धतीनं संप्रदायामध्ये ज्यावेळी एखादा मंत्र तुम्ही ग्रहण करता त्यावेळी तो पक्षीरूपी जे भगवंताचे भक्त आहेत ज्यांनी केवळ भगवंताचा पक्ष ग्रहण केलेला आहे त्यांच्याकडे ते परिपक्व होऊन जे शिष्य आहेत ज्यांचं हृदय हे शेतीप्रमाण आहे त्यांच्या ते हृदयामध्ये अंकुरित गुरूंच्या द्वारे केलं जात. आणि म्हणूनच शिवजींनी हा रुद्र संप्रदाय सुरू केला. आणि कलियुगामध्ये ह्या रुद्र संप्रदायाचे महान आचार्य होते विष्णू स्वामी जे स्वतः भगवान शिवांचे अंशावतार होते. पद्मपुराणामध्ये वर्णन आहे की ह्या कलियुगाच्या प्रारंभी ज्यावेळी धर्म पूर्णपणे लुप्त झाला होता आणि भगवान श्री कृष्ण हे बुद्ध अवतार घेऊन आले होते आणि त्यावेळी त्यांनी पूर्ण वेदांचं खंडन केलं कारण गरज होती त्यावेळी. त्यावेळच्या तथाकथित ब्राह्मणांनी वेदांचा अपभ्रंश केला होता आणि यज्ञामध्ये पशूंची अतोनात बळी देत होते आणि अशा वेळी वेदांच्या पासून परावृत्त करण्यासाठी जनसमूहाला स्वतः भगवंत आला. कारण दुसरं कोणी हे कार्य नाही करू शकत. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की वेदैश्य सर्वे अहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विरेवश्य की मीच आहे जो सर्व वेदांना जाणतो. वेदांच्या द्वारे ज्याला जाणायचं आहे तो देखील मीच आहे आणि त्यांच्यामध्ये जर फेरबदल करायचा असेल तर तो देखील मीच आहे. मीच करू शकतो म्हणून स्वतः येतात आणि पूर्ण जनसमूहाला वेदांच्या पासून दूर नेतात आणि बुद्धवाद देतात. आणि शास्त्रामध्ये सांगितलं जातं की भगवंतांनी धर्माविरुद्ध या अवतारामध्ये कार्य केलं असल्यामुळं ज्यांनी त्यांचा आश्रय घेतला ते दुःखातून मुक्त झाले पण ज्यांनी ज्यांनी त्यांच्या शिक्षेचा आश्रय घेतला त्या सर्वांचा नाश झालेला आहे. बुद्धम शरणम गच्छामि की तुम्ही बुद्धांची शरण घ्या. ज्यांनी ज्यांनी शरण घेतली ते त्या भगवतसागरातून निघाल परंतु त्यांच्या शिकवणीचा ज्यांनी ज्यांनी हे केलेला आहे आश्रय घेतलेला आहे उपदेश घेतलेला ते सर्व रसातळाला गेलेलं तुम्ही असून पाहू शकता. अहिंसेच्या नावाखाली हे लोक पशूंना मारत नाही पण असं काय उपाशी ठेवतात की ते मरून जातात आणि मग मेल्यावर समजतात काय अरे तर पंचमहाग होत असतात. जीव थोडी हत्या केलेली आहे खाऊ शकतो म्हणून ते लोक मांसाहारी आहे. तुम्ही पाहू शकता जापान चीन मंगोलिया कंबोडिया आहे ज्या ज्या देशांमध्ये हा बुद्धवाद पसरला तिथे लोक बुद्धांची उपासना पण करतात मूर्तीपूजा पण करतात पण त्याचबरोबर मांसाहारी. म्हणजे वेद बाह्य सर्व कार्य करत असल्यामुळं त्या भारतवर्षाच्या बाहेर त्यांना पाठवलं जात. आणि हे कार्य कोणी केलं? शिवजींनी स्वतः केलं. भगवंतांनी त्यांना सांगितलं की जा, आता कलियुगाची सुरुवात झाली आणि पुन्हा जाऊन वेदांची स्थापना करतो आणि मायावादाचा प्रचार कर. आणि मायावाद काय आहे? तर प्रचंड बौद्ध वंशते जो प्रचंड म्हणजे आवरित केलेला बुद्धवादच आहे जो शंकराचार्यांनी दिला. आणि लोकांना सर्वात मोठा आमिष दिलं त्यांनी की तुम्ही स्वतः भगवंत होऊ शकता. दंड नारायण मागणे नव नारायण मागणे जो परम पुरुषोत्तम ब्रह्म ज्याला म्हटलं जातं ते जे काही आहे ते तुम्ही स्वतःच आहात, फक्त ध्यान लावा आणि समजून घ्या. कारण लोकांना गाजर आवश्यक आहे. जसं गाढवाला जातं तर काम करून घ्यायचं असेल तर काठीला गाजर बांधून काम करून घेतात. त्या पद्धतीनं त्यावेळच्या जनसमाजाला जे वेदांच्या परांतमुख झाले होते त्यांना पुन्हा वेदांकडे आणण्यासाठी त्यांना हे गाजर दाखवलं की तुम्ही वेदांचा अभ्यास करा, त्या अभ्यासाद्वारे तुम्ही स्वतः सर्वश्रेष्ठ ब्रह्म बनू शकता. अहम ब्रह्मास्मी त्या सर्व वेदमुक्तींचा त्यांनी प्रचार केला. आणि पुन्हा लोक वेदांकडे आले. मग पुन्हा या भागवत धर्माला प्रस्थापित करण्यासाठी तेच शिवजी आपल्या अंशावतार आणि विष्णुस्वामी म्हणून त्या कलियुगामध्ये दक्षिण भारतामध्ये आंध्र प्रदेशात त्यांचा जन्म झाला. आणि त्यांनी शुद्ध केवळ अद्वैतवाद त्यांनी आणि त्याच्याद्वारे त्यांनी भगवंतांची एक व्यक्ती म्हणून स्थापना केली. एक व्यक्ती विशेष म्हणून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करून आपण भगवत भक्ती करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. या कृतज्ञ संप्रदायामध्ये तीन वेळा ते अवतरित झाले विष्णुस्वामी म्हणून. सर्वात प्रथम काही दिवसानंतर त्यांच्या शिकवणीचा पुन्हा लोप पावला, पुन्हा आंध्र प्रदेशामध्येच ते जन्माला आले. द्वितीय विष्णुस्वामी त्यांना म्हटलं जातं. पुन्हा त्यांनी या भागवत धर्माचा प्रचार केला आणि त्यावेळी त्यांनी पूर्ण भारत वर्षभर अनेक भगवान श्री विष्णूंच्या मंदिरांची स्थापना केली. जसं अलाहाबादमध्ये आपण बिंदू माधवांचं मंदिर पाहतो ते त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि वैष्णव संप्रदायामध्ये त्रिरंगी संन्यास हा देखील त्यांनीच सुरू केला. त्यावेळी त्यांचे 700 संन्यास डिसायपल होते ज्यांच्याद्वारे त्यांनी पूर्ण भारत वर्षभर या भागवत धर्माचा प्रचार केला. पुन्हा काही कालांतराने त्यांचे शिक्षेचा लोप झाला, पुन्हा ते अवतरित झाले विष्णुस्वामी म्हणून. आणि या तृतीय विष्णुस्वामींनी अतिशय प्रखरतेनं त्या शंकर भाष्याचं खंडन केलं. सर्वज्ञ सूक्त म्हणून पहिल्या विष्णुस्वामींनी वेदांतावर आपली टीका लिहिली होती वेदांत सूत्रांनी. हलक्यावरती पाहायला भेट नाही कुठे, पण त्या संप्रदायामध्ये जे वल्लभाचार्य आले जे प्रमुख आचार्य म्हणले जातात आता, आणि या रुद्र संप्रदायाचं नाव वल्लभ संप्रदाय. आणि ह्या संप्रदायातून महाप्रभूंनी दोन गोष्टी घेतल्या. एक म्हणजे भगवंताची रागानुगर भक्ती भगवंताची आणि संपूर्ण शरणागती, त्या दोन गोष्टी त्यांनी या रुद्र संप्रदायात. कारण भगवान शिवांचं भगवंताच्या नावापर्यंत जी आसक्ती आहे त्याविषयी सांगता पुन्हा नंदी पुराण म्हणणे मध्ये म्हटलं जातं की शृण्वध्वं भोगनः सर्वे राम नाम परम बलम यत् प्रसादान् महादेवो हलाहलमयी दिवे. की भगवान श्री रामचंद्रांच्या नावामध्ये इतकी शक्ती आहे की त्या नाम रामाच्या रामनामाच्या महिमेमुळे शिवजींनी हे हलाहल विष ग्रहण केलेलं आहे. आणि त्यामुळे भगवान शिवांची नामनिष्ठा आणि जीवांवर दया ही त्यांच्या या लीलेतून आपल्याला कळू शकते. आणि म्हणूनच भगवान शिव आपल्या पत्नी समवेत काशीमध्ये वास करतात आणि जो कोणी व्यक्ती तिथे आपलं शरीर सोडतो त्याच्या कानामध्ये रामनामाचा मंत्र देतात की जेणेकरून तो व्यक्ती या भवबंधनातून मुक्त होऊ शकतो. मुक्ती प्रदाता सर्वेषां विष्णू रेमण सोषण. शिवजी स्वतः सांगतात की जगतातून जन्मवृत्ती या चक्रातून काढणारा जर कोणी असेल, मुक्ती प्रदान करणारा कोणी असेल, तर तो एकच आहे आणि तो आहे भगवान मुकुंद, भगवान श्रीकृष्ण, जे सर्वांना मुक्ती प्रदान करू शकतो. कशामुळे मुक्ती प्रदान प्राप्त होते तर त्यांच्या रा नाम महिमेमुळे होते. आणि म्हणून ते नाम स्वतः शिवजी जो कोणी काशीमध्ये शरीर सोडतो त्याच्या कानामध्ये देतात. आणि भगवान शिवांचे भगवान श्रीकृष्णांप्रती तीन वेगवेगळे भाव आहेत, सेवक, सखा आणि स्वामी म्हणून. कधी कधी भगवंत त्यांना आपला सेवक म्हणून स्वीकारतात, कधी कधी त्यांना आपला सखा म्हणून स्वीकारतात, आणि कधी कधी त्यांना आपला स्वामी म्हणून देखील स्वीकारतात. रामायणामध्ये उदाहरण आहे, ज्यावेळी भगवान रामचंद्रांना लंकेवर हल्ला करायचा होता, युद्ध सुरू करायचं होतं, तर ते युद्ध सुरू करण्यापूर्वी त्यांनी शिवजींची आराधना केली होती. आणि त्या शिवलिंगाला काय नाव दिलं होतं त्यांनी? रामेश्वर. संस्कृतमध्ये तीन समास आहेत, तर रामेश्वर ह्या शब्दाचा तीन समासामध्ये वेगवेगळा अर्थ आहे की राम यस्य ईश्वर हा तत्पुरुष समास झाला. त्याचा अर्थ होतो की भगवान श्री रामचंद्र ज्यांचे ईश्वर आहेत ते रामेश्वर. स्वतः शिवजी हा अर्थ काढून भगवंतांना सांगतो, मी रामेश्वर यासाठी आहे कारण तुम्ही माझे ईश्वर आहात. नाही, प्रभू रामचंद्र त्यांना सांगतात की रामस्य ईश्वर आहात, की तुम्ही रामचंद्रांचे ईश्वर आहात. शिवजी म्हणतात नाही, तसं नाहीये. त्याचा अर्थ काय आहे? ते म्हणतात की राम हा ईश्वरो यस्यासो स रामेश्वर. की ज्याचे नियंत्रक हे रामचंद्र आहेत तो ईश्वर आहे, तो मी रामेश्वर. तर ब्रह्मादी देव ते म्हणतात तसं नाही आहे, रामशासो ईश्वरश्वा यो राम स ईश्वर. आमच्यासाठी तर तेच रामचंद्र आहेत आणि तेच ईश्वर आहे. आणि ह्याच्यातून मग भगवंताच्या प्रती त्यांचा सेवक भाव, सखा भाव आणि स्वामी भाव हा आपल्याला दिसतो. प्रभू रामचंद्रांच्या लीलेमध्ये पंचमुखी शिवांचे जे अंश अवतार आहेत ते हनुमानजी आहेत. एका रुद्र म्हणून हनुमानजींना देखील मानलं जातं. तर भगवान शिवांचे अंशावतार म्हणून, भगवंताचे सेवक म्हणून देखील ते भगवंताच्या लीलेमध्ये कार्यरत होतात. वृंदावन लीलेमध्ये पण आपण पाहतो भगवान शिवजी प्रत्येक विष्णू तीर्थामध्ये क्षेत्रपाल म्हणून उभे आहेत. मी जगन्नाथपुरीला गेलात तर जगन्नाथपुरीचे क्षेत्रपाल कोण आहेत? कुठे आहेत? याला कोण आहे भुवनेश्वर मध्ये लिंगराज, वृंदावन मध्ये गोवर्धनला, तांबवन मध्ये मथुरे, तर प्रत्येक भगवत धामामध्ये शिवजी स्वतः लोकपाल किंवा क्षेत्रपाल म्हणून राहतात. जोपर्यंत तुम्ही वृंदावनला जाता आणि शिवजींचं दर्शन घेत नाही गोपेश्वरांचं, तोपर्यंत तुमची वृंदावन यात्रा सफल होत नाही. कारण वृंदावनमध्ये प्रवेश करायचा असेल तर तिथले क्षेत्रपाल शिवजींची आज्ञा घेणं सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचं, तरच ती तुमची यात्रा सफल होऊ शकते. किती लोकांनी गोपेश्वरचं दर्शन घेतलं आजपर्यंत? गेल्या गेल्या पहिल्यांदा? कधीच नाही. आणि याची कल्पनाच नाही. मलाही नव्हती, 15-20 वर्ष झाली मी जातो, पण मलाही माहित होतं की पहिल्यांदा गोपेश्वरचं दर्शन घ्यायचं. ज्यावेळी वृंदावन धाम महात्म्य वाचलं त्यावेळी कळालं की धामामध्ये पहिल्यांदा आल्यानंतर भगवंताच्या भक्ताची शरण नाही घेतली तर ते धाम तुम्हाला प्रकट होत नाही. त्यासाठी वृंदावन जर तुम्हाला काय असेल जाणून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा गोपेश्वरांचं दर्शन आणि त्यांची आज्ञा घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्या आज्ञेशिवाय कोणीही वृंदावनमध्ये प्रवेश करू शकत नाही. ती स्थिती गोवर्धन मध्ये आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी भगवंताची रासस्थली आहे त्याचे क्षेत्रपाल शिवजी आहे. आज देखील तुम्ही पाहाची प्राचीन विष्णू मंदिर आहे, त्याच्या यात तर ईशान्येला किंवा पश्चिमेला तुम्हाला शिवजींचं प्राचीन मंदिर मिळणार. इव्हन तुम्ही मुंबईला गेला दादा राजबिहारी मंदिरात, तिथं देखील तुम्हाला मंदिराच्या पश्चिमेला खूप प्राचीन मंदिर आहे मुक्तेश्वराचं. कारण जिथे जिथे भगवंताच्या लीला होत असतात त्या क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी शिवजी स्वतः तिथे उद्योग करतात. एकदा नारदजी माता पार्वतीला येऊन विचारतात, म्हणजे माते तुम्ही आणि माझे भाऊ माझे बंधुराज ह्या जगतातले पहिलं दाम्पत्य आहात, परिवार आणि ध्वजोत्पादन करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा इथे आला, पण आजपर्यंत तुम्ही कधी भंडारा नाही गेलेला, साधूंना घरी बोलवून कधी खायला नाही घातलेला. आणि जर तुम्ही हा आदर्श नाही ठेवला तर मग बाकीच्या लोकांच्याकडून काय अपेक्षा करणार आम्ही? पार्वती म्हणाली की त्यासाठी घर असावं लागतं. तुझ्या बंधुराजाने महाराजांनी काय करून ठेवले पाहिजेच ना, तू स्वतः स्मशानामध्ये राहतात आणि ज्यावेळी वगैरे तपस्येमध्ये असतात, घर कुठे म्हणले की लोक चार लोकांना बोलून त्यांना खायला घालावं यासाठी? म्हणले ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, तर मी नक्कीच लवकरच भंडाऱ्यासाठी सर्वांना निमंत्रण देईल. आणि येऊन त्यांनी ही गोष्ट शिवजींना सांगितली की नारदजी आले होते आणि त्यांनी असं असं म्हणले, त्यामुळे मी विचार केला की आपण सर्वांना भंडाऱ्यासाठी किंवा प्रसादासाठी घरी बोलू. शिवजी म्हणाले ठीक आहे, आता तू वचन दिलंस कारण की तू बोलवशील म्हणून, आता मी काय सांगणार, पण थोडीशी सजग राहा कारण नारदांनी हा प्रस्ताव ठेवला याच्या मागे नक्कीच काहीतरी गोवळ असणार. म्हणजे तुला जे काय करायचं कर, पण लक्षात ठेव ह्या सर्वांच्या मध्ये तू अगस्तींना देखील बोलवशील आणि आजपर्यंत अगस्तींचं पोट कुणीही भरू शकलेला नाही, त्यामुळे आता ते तुझी जबाबदारी आहे, कसं ते पार पाडायचं ते बघ. म्हणजे मी चालू अशी जाऊन बसले आपल्या कैलास पर्वतावर आणि पुन्हा रामनामाचं जप सुरू. पार्वती म्हणाली अगस्तींची तुम्हाला किती वाटते? अहो महाराज, मी पण अन्नपूर्ण आहे, जगात जननी आहे, आजपर्यंत तरी मी कोणाला उपास नाही ठेवलेलं, ते कसे माझ्या घरातून उपासले जाऊ शकते? आपल्या सर्व सखींसह दासींसह स्वयंपाकघरामध्ये कामाला लागली आणि इतकी प्रचूर वर्णन केलं जातं की पहाडच्या पहाड म्हणजे मोठे डोंगरच्या डोंगर व्यंजनं बनले होते. ह्या सर्व ब्रह्मांडातील साधूंना बोलून खायला गेलं आणि अवस्थी बसले येऊन आणि सगळ्यात शेवटी बसले होते. कारण पंक्तीमध्ये पद्धत असते की जे काही वाढत तुम्ही याल तर जे काही शिल्लक राहील त्या पात्रामध्ये ते शेवटच्या व्यक्तीला सर्व द्यायचं. त्यामुळे सगळ्यात शेवटी ते बसतो त्यांना वाढत सर्वांना सगळे आपल्या एक 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 घास द्यायचे ते म्हणजे आता करा उलट ते जे काही भांडं आलेलं असतं ते पूर्ण खाली करा म्हणायचे प्लेटमध्ये. बाकीच्या सगळ्यांचं खून झालं पण यांचं अजून चालूच आहे कंटिन्युअस चालू. पार्वती तिचे दासी सख्या सगळ्या घाबरल्या म्हणजे आता किती किती बनवायचं थकून गेल्या सगळ्या. आणि ज्यावेळी पत्नी आपल्या जबाबदारीने काहीतरी स्वीकारते आणि पार पडण्यास असमर्थ राहते त्यावेळी काय करते म्हणते बघितलं का आमचे हे घोडी पण काय नाही त्यांना माझी एवढं घडी पसारा पडून पडला आणि येऊन थोडी मदत करायचं जाऊन बसले तिकडे राम 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 राम. भगवंतांना माहीत होत शिवजी म्हणाले आता मी ज्याचं नाव घेतोय तोच काहीतरी करू शकेल मी तर काही करू शकणार माझ्याकडे ते संभव नाही. त्यामुळे एक छोटा ब्राह्मण भटवाला आणि तो येऊन अगस्त्यांच्या पुढे येऊन बसला. त्याला पाहिल्यानंतर आली आता पार्वती विचार करणार की आज एक मोठं विघ्न आली म्हणजे आता ब्राह्मण आलाय. पूर्वी पण एक ब्राह्मण बलीकडे आला होता आणि सगळं बलीचं अटक केलं. आता ह्या ब्राह्मणाला मी संतुष्ट नाही करू शकत तर आज इकडा येऊन बसला आता काय करायचं ठीक आहे म्हणजे येऊन बस सगळ्यांच्या तुझं येऊन बस. तू बसले चार घास खाल्ले सगळ्यांच्या आड बघितलं आणि आठमंत्री उठून उभे राहिले. अगस्त्य त्याच्याकडे पाहायला म्हणजे ठीक आहे. पार्वती म्हणाले अरे तू खाल्लंच नाही तर अगस्त्यांच्याकडे तिरकाडवाळा करून म्हणाले मी तर आयुष्यभराचा उपाशी नाही आहे म्हणजे मी ब्रह्मचारी आणि भजन साधन करण्यासाठी थोडंसं खाणं महत्वाचं नाही त्यावी व्यक्ती भरपूर खायचं नसतं उतर उभं राहिलं. आता अगस्त्यनं कळून चुकलं म्हणजे मी गोळ घातलाय. आता ह्या मुलाने एवढं बोलले असं आता असं झालं पार्वतीला वाटायला नको मी कधी खातच नाही म्हणून आयुष्यभर खाल्ल्याने आणि इथे येऊन बसलं खायला उठले उठून उभे राहिले. अरे म्हणले पण मी पाणी पण नाही प्यायलो. तो बटू दादा असा म्हणला चिंता करू नका व्यापार युगामध्ये तुम्हाला मी भरपूर पाणी पाजलो आणि निघून गेलो. आणि व्यापार युगामध्ये ज्यावेळी भगवंतांनी गोवर्धन पर्वत धारण केला होता आणि इंद्रिया इंद्राने प्रलयकाळी जे मेघ आहेत त्यांच्याकडून जी वृष्टी केली होती त्यातला एक थेंब पाण्याचा खाली पडला नव्हता. भगवंताने एका साईडला थोडासा गोवर्धन तिरका करून ठेवलं जेणेकरून जे काही गोवर्धन पाणी पडतं ते एका बाजूला यायचं आणि अगस्त्य तिथे आपली उंड लावून उभे होते म्हणजे का पाणी जेवढं पाहिजे तुम्हाला. कारण भगवत लीला सुगम करण्यासाठी भगवंताचे प्रत्येक भक्त कार्यरत असतात. त्यासाठी वेगवेगळ्या परिस्थिती ते स्वतःच निर्माण करत असतात. पण आपण इथं पाहतो की देवर्षी नारद त्यांना कॅटलिस्ट म्हणलं जातं प्रेरक. या पद्धतीने रसायनशास्त्रामध्ये एखादी प्रक्रिया लवकर घडावी म्हणून त्याच्यामध्ये तो एक पदार्थ टाकला जातो ज्याला प्रेरक म्हटलं जातं आणि ती जो क्रिया जी आहे ती लवकर घडवून आणतो. त्याच पद्धतीनं नारदजी आणि हे जे बारा महाजन आहेत हे असेच भगवंताच्या लीला लवकरात लवकर घडवून आणण्यासाठी त्यांच्या कार्यामध्ये लीलेमध्ये प्रेरक आहे. तर शिवजींच्या विषयी आणखी एक सांगितलं जातं की ते भगवंताचे नित्यम आराधक आहेत. वृंदावनमध्ये श्री राधा वल्लभ मंदिरामध्ये किती लोक जाऊन आले कुठं आहे मंदिर वजा हात मांगे विहारीच्या बाजूला त्या वल्लभामध्ये त्या मंदिरामध्ये खासियत आहे की तिथे राधाराणीचा विग्रह नाही दरिद्राच्या निग्रहाला राधा वल्लभ म्हणतो. तेव्हा राधा राणीचा मुकुट तिथे आहे. सांगितलं जातं तो जो विग्रह आहे तो स्वतः शिवजींचा निजी विग्रह आहे. शिवजी स्वतः त्याची उपासना करायचे. मथुरेच्या जवळ एक गाव आहे. त्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो खूप मोठा शिवोपासक होता. भगवान शिवांची उपासना करायचा आणि इतक्या प्रखरतेने तो करायचा की एकदा शिवजी त्याच्यासमोर प्रकट झाले. त्याला म्हणाले तो काय हवं, जे हवं ते माग मागायचं. तो म्हणाला तुमच्याकडे मी काय मागणार, कारण तुम्ही माझ्या आराध्य आहात, उपास्य आहात. तुमच्या प्रसन्नतेसाठी मी उपासना होता आणि साक्षात तुम्ही माझ्या पुढे उभे आहात, तर मला आणखी काय हवं. शिवजी म्हणतात नाही, पण माझी इच्छा आहे तुला द्यायची, माग. ते म्हणाल की तुम्हाला सर्वात जे प्रिय आहे ते तुम्ही मला द्या. शिवजी म्हणाले तो निश्चित बुद्धिमान आहे, मी आज तुला मला जे प्रिय आहे ते देतो. म्हणजे तिथून पुढे अंतरावर तुला एक विहीर दिसेल, त्या विहिरीत जा. त्याच्या आतमध्ये एक गुफा, त्या गुफेमध्ये एक विग्रह आहे. त्यांचं नाव आहे राधाबल्ल आणि ते माझे इष्टदेव आहेत, आराध्य आहे. ते त्यांची तू सेवा कर. तो ब्राह्मण गेला, त्याने ते विग्रह काढले आणि त्याने त्यांची उपासना सुरू केली. ज्यावेळी त्याला वृद्धत्व आलं तर तू विचार करणार की आता हे विग्रह मी कोणाला देऊ. तर पुन्हा शिवजी अटॅक झाली, सांगितलं की तू वृंदावनमध्ये जा आणि तिथे हरिदास स्वामी जे आहे त्यांना ते विग्रह तू म्हणून ते त्यांची उपासना कर. आणि आज त्यांच्याद्वारे ते सेवित विग्रह राधा वल्लभ म्हणून तिथे स्थापन झालेले आहे. आणि अतिशय सुंदर विग्रह म्हणजे भगवान शिवजींचे आराध्य दैवत आणि त्यांच्या नावाप्रती आणि त्यांच्या पूजेप्रती भगवंतांना म्हणजे शिवजींना अपार निष्ठा आहे, श्रद्धा आहे. आणि जे जे प्रामाणिक आहेत, ज्यांनी शिवजींची निष्कामपणे उपासना केलेली आहे, अंततोगत्वा ते व्यक्ती भगवान विष्णूंचे, भगवान श्रीकृष्णांचे भक्त बनलेले आहे. कित्येक आम्ही पण कित्येक लोक पाहिले जे शिवजींचे चांगले उपासक आहेत, शिवजी त्यांना पुन्हा कृष्णभक्तीमध्ये आणून सोडतात. त्या मुक्तेश्वर मंदिरामध्ये कित्येक येणारे जे लोक आहेत आज त्यांच्या दीक्षा झालेल्या आहेत. आणि ते सर्वजण म्हणतात की आम्हाला शिवजी इथं घेऊन आले. इवन चौपाटी मंदिरामध्ये देखील, राधा गोपीनाथ मंदिरामध्ये देखील, तिथे एक बाबुलनाथाचं खूप प्राचीन मंदिर आहे. ते कित्येक दिवशी बाबुलनाथाला तिथे दर्शनासाठी यायचे आणि आज ते राधा गोपीनाथाचे भक्त बनलेले आहे. अंततोगत्वा ज्यावेळी तुम्ही एखाद्या वैष्णवांच्या चरणी पूर्णपणे आश्रय घेता निष्काम भावनेने, त्यावेळी ते भगवंताच्या चरणांचा आश्रय तुम्हाला प्राप्त करून देतात. खास करून सांगितलं जातं की शिवजी काय आहे, आशुतोष आहे. आता गेलेला सोमवार घेतो, तिसरा होता ना, श्रावण पुढचा चौथा आहे. जर त्यांना तुम्ही शिवजीला प्रसन्न करणं खूप सोपं आहे, ते लवकर प्रसन्न होतात. आणि ते जे प्रसन्न झाले आणि त्यांच्याकडे तुम्ही जर भगवत भक्ती मागितली तर ते निश्चित रूपाने देतात. म्हणून शिवजींची उपासना सुलभ सांगितली. एक तर ते वैष्णव आहेत आणि दुसरे आशुतोष आहेत, तुरंत केलेल्या गोष्टीचं फळ देणार आहे. म्हणून काही वेळा पांडवांना, खास करून अर्जुनाला देतील, भगवंतांनी सांगितलं जातो शिवजींकडे ना. तर संहार करायचा असेल तर त्याचे ते देवता आहेत आणि ते तुला शक्ती प्रदान करू शकते. हालांकि सर्व काही भगवंत स्वतः देऊ शकतात, पण तरी सुद्धा आपल्या भक्ताची श्रेष्ठता दाखवण्यासाठी ते त्यांच्याकडे काम करतात. आणि म्हणून शिवजींना सर्वश्रेष्ठ मानलं जातं. कारण ज्या ज्यावेळी त्यांना देखील संकटामध्ये पडावं लागलं आणि ज्या ज्यावेळी ते संकटामध्ये होते त्यावेळी त्यांनी कुणाचा आश्रय घेतला होता? भगवान श्री कृष्णांत. जस तो कोणतो राक्षस भस्मासुर त्यांचाच उपासना, त्यांचीच उपासना केली आणि मागितलं काय? तुमच्या मांडी जी बसले ती द्या मला, त्यांची बायकोच मागून घेते. आणि त्याला ते वरदान पण दिला होता की ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवेन तो भस्म होऊन जाईल. शिवजींच्याच मस्तकावर हात ठेवायला पाया लागला असे शिवजींचे उपासक. रावण तोही शिवजींचा उपासक होता. रुद्रवीणा जी आहे ना ती रावणाची निर्मिती आहे. आपल्या जानव्याद्वारे त्यानं वीणा वाजवलं होते ज्यावेळी शिवजी तांडव करत होते. आणि त्याच्या प्रसन्न होऊन मग शिवजीनी नित्य वास लंकेमध्ये केला आणि त्याला आपलं त्रिशूल दिलं होतं ज्याच्यामुळे तो अजिंक्य झाला होता. त्याला कोणीच परास्त करू शकत नाही. त्यानंतर दुसरा व्यक्ती बाणासुर तो देखील शिवजींचा उपास. म्हणजे जेवढे काय राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत ते कोणाची उपासना करतात आणि त्यांचा उद्धार कोण करत? शिवजीत करतात. भगवंत त्यांना प्रार्थना करतात ते आठवात आहे असत. आणि प्रत्येक वेळी भगवंत आपल्या भक्ताच्या संरक्षणासाठी उभे असतात. एक लहान बटू स्वरूप घेऊन भगवंतांनी त्याला देखील फुलवलं त्या भस्मासुराला. म्हणजे आमच्या वेड्याचं काय करतू? एक तर स्मशानामध्ये राहतो, त्याला काय लहान त्याच्या काहीच नाही आहे आणि तू त्याच्या मागे पडतोय. चुकून त्याच्या डोक्या हात ठेवला तर काहीच नाही झालं, तू मामा तुझा होईल. तर तो हात आधी पहिल्यांदाच चेक करून घे. म्हणलं कसं करू? म्हणजे डोक्यावर ठेवून घ्या. म्हणलं हा छान आहे, म्हणजे मी संपूर्ण तुला ठेवलं भस्म होणार नाही ना. थोडी का घग लागेल की नाही तुला? थोडंसं गरम वाटलं तर ताबडतोब हात काढून टाक. त्याला इथे सरळच वाटलं, ठेवून घेत म्हटलं आता तिथेच भस्म. कारण ज्यावेळी भगवंत एखादी गोष्ट एखाद्याला जर समजून सांगू इच्छित असते तो समजणार नाही असं कधी होईल का? कारण ते भगवद्गीतेमध्ये सांगतात की छलम छलयताम असू. सर्वात मोठा छळ करणारा कपटी जर कोणी असेल तर म्हणजे मी. माझ्यापेक्षा अतिशहाण कोणी नाहीये. कारण नीतीशास्त्रामध्ये सांगितलं जातं की कधीही व्यक्तीनं आचार्य त्यानंतर चार पाच व्यक्तींविषयी कधी कूटनीतीचा मार्ग अवलंबू नये. एक तर आहेत आचार्य, दुसरा नट म्हणजे जो नाटकामध्ये काम करतो, तिसरा आहे भूत, चौथा आहे कुदुकी आणि पाचवा आहे बहुमश्रुत. या लोकांच्या समोर कधी तुम्ही माया करू शकत नाही, त्यांच्यासमोर भोग नाही करू शकत. कारण सर्व ढोगांची रचना हेच लोक करतात. आचार्य जसं आपलं चाणक्य आहे, आचार्य चाणक्य असा काही कूटनीतीचा प्रभाव त्यांनी दाखवला की मगधासारखं राज्य जे सर्वात प्रबळ मानलं जायचं त्यावेळी भारतवर्षामध्ये ते केवळ त्यांनी बघता बघता नष्ट करून टाकलं. त्याच्यानंतर नट ज्याला आपण मराठीमध्ये बहुरूपी बहुरूपी व्यक्ती जो आहे त्याला त्याच्यासमोर देखील तुम्ही माया नाही करू शकत. कारण तो वेगवेगळी रूप धारण करून तुम्हाला देखील भ्रमित करतो. मग त्याच्याशी तुम्ही त्या कोटनीती करणार आहात. दुसरा आहे कुदुती. कुदुती म्हणजे तो व्यक्ती की जो सर्व कपटामध्येच धूर्त असतो, वाईट गोष्टी करण्यामध्ये रचण्यामध्ये महारथी असतो. आणि बहुश्रुत ज्यानं भरपूर ऐकलेला आहे जो विद्वान व्यक्ती आहे त्याच्याशी देखील तुम्ही माया रचू शकत नाही. मग त्या सर्व गुणां सर्व गुण एका व्यक्तीमध्ये जर असतील तर त्याच्याविषयी तुम्ही कधी माया रचू शकाल नाही. त्यामुळं भगवान शिव हे अगदी भोळे आहेत, लवकर प्रसन्न देखील होतात, जे हवं ते समजताना घेऊन पण टाकतात. पण त्यांनी दिलेल्या गोष्टींचा परिणाम सर्व जगाला ज्यावेळी भोगावा लागतो त्यावेळी सत्य शेवटी ते स्वतः भगवंताचा आश्रय घेतात, म्हणतात मी दिलं त्याला तर चुकलो सांभाळून. आणि भगवंतावर असणाऱ्या नित्यम निष्ठेमुळे आणि श्रद्धेमुळे भगवंत त्यांच्यासाठी काही करायला तयार. आणि म्हणून सर्व वैष्णवांमध्ये त्यांना श्रेष्ठ म्हणलं जातं. तर आतापर्यंत ते किती महाजन पाहिले, पहिले कोण होते, दुसरे, तिसरे, चौथे, बोललोच नाही होत होत्या. चौथे आहे कुमार, स्वयंभू नारद व शंभू कुमार. कुमार म्हणजे कोण, संजय कुमार, दिलीप कुमार, हा चतुष कुमार. पद्मपुराणामध्ये श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये देवर्षी नारद सनकारी चतुष कुमारांचं त्यांच्या महामहिमेचं सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात की भवंतो योगिना सर्वे बुद्धिमंतो बहुश्वत पंचहायन संयुक्ता पूर्वे श्यामपी पूर्वज. की सर्व योगींमध्ये आणि सर्व बुद्धिमान व्यक्तींमध्ये सर्वश्रेष्ठ आणि बहुश्रुत असे जर कोण असतील तर ते हे चतुष्कुमार. आणि जरी सर्वांच्या आधी जन्माला असले, सर्वांचे पूर्वज जरी असले तरी सुद्धा ते 5 वर्षाच्या तनुचेच आहेत. त्यांचं शरीर हे 5 वर्षाचंच आहे. सदा वैकुंठ निलया हरि कीर्तन तत्परा, नित्य वैकुंठामध्ये वास करतात आणि भगवान श्री हरीच्या कीर्तनामध्ये तत्पर असतात. लीला अमृत रसोन्मत्ता कथा मात्रेक जीवन, भगवंताच्या लीला अमृतामध्ये लीला अमृताचं रसपान करत उन्मत्त झालेले असतात. ज्यावेळी दारूपण एखादा माणूस मदमस्त होतो ना त्याला काही दुनियाची पर्वा नसते, त्या पद्धतीने हे व्यक्ती भगवंताच्या लीलांचं श्रवण करून इतके मस्त होतात की ह्या जगताचं त्यांना काहीच पडलं नसतं. म्हणून त्यांना लीला अमृत रसोन्मत्त म्हटलं जात. आणि भगवत कथा हेच त्यांच्या जगण्याचं एक कारण आहे, त्यांचं जीवन आहे. जीवन या शब्दाचे अनेक अर्थ, जीवन म्हणजे पाणी आहे, जीवन म्हणजे सार आहे. तर त्यांच्या जगण्याचं सार आणि जर ध्येय काय असेल तर ते म्हणजे एकच मात्र आहे, ते म्हणजे भगवत कथा. हरी शरणम एव नित्यम येषां मुखे वचः, आणि नित्य त्यांच्या मुखी काय असतं, हरी शरणम, भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घ्या, हेच ते नेहमी सर्वांना सांगत असतात. अत काल समाविष्टा जरा युष्मान बाधते, आणि नित्य निरंतर भगवंताचं नाव मुखामध्ये असल्यामुळं म्हातारपण त्यांना कधीच येत नाही. प्रत्येकाला तरुण राहायची इच्छा असते ना, हा अगदी 60व्या वर्षात देखील केस काळे होतात का म्हणजे तारुण्य कुठंतरी मनामध्ये असतं ते या कारण आहोत ती आमची स्वरूप स्थिती आहे. जीव कधीही म्हातारा होत नाही, कधीही आजारी पडत नाही, त्याच्या स्वाभाविक रूपामध्ये त्याच्या स्वरूप स्थितीमध्ये. त्यामुळं आम्हाला म्हातारपण नको आहे, त्यामुळं आम्हाला कुरूपता नको आहे, त्यामुळं आम्हाला कोणत्या प्रकारच्या व्याधी नको आहे, जन्म नको आहे, मृत्यू नको आहे, कारण ती आमची स्वरूप स्थिती आहे. पण ती स्वरूप स्थिती केव्हा प्राप्त करू शकता, ज्यावेळी नित्य निरंतर भगवंताचं नाव मुखी असेल त्यामुळे, कारण तेच तुम्हाला चिरतारुण्य प्राप्त करून देऊ शकते. पण कधी कधी संन्यासांची वय कळत नाही,
त्यांचं ते तेज, त्यांचे आभार, हे सर्व काही त्यांना रोगांपासून, वृद्धत्वापासून दूर घेऊन येशाम भ्रूभंग मात्रेन वापा द्वारपालौ हरे पुरः भूमौ निपतितौ सद्यो यत्कृपा परम पुरम गतौ. की ज्यांच्या केवळ वक्रदृष्टीमुळे द्वारपाल देखील भगवद्धामातून खाली पडले होते, म्हणजे इतके ते प्रभावशाली आहे. यद्दर्शनंच विनिन्यातुं अशुभानि सद्यः श्रेयस्तनोति भवदुक्तं दववार्जितं तानां निःशेष अशेषमुपगीतये कथैकपानः प्रेम प्रकाश कृतये शरणागतोऽस्मि. की मी त्यांचा आश्रय घेतो की ज्यांच्या दर्शनामुळे व्यक्ती ह्या भवदुःखातील, ह्या भौतिक जगतातील सर्व दुःखांपासून मुक्त होतात आणि भगवंताची प्रेम भक्ती जी आहे ती प्राप्त करू शकतात. म्हणून मी त्यांच्या चरणाचा आश्रय घेतो. सदैव श्री नारद सांगतात की भाग्योदयेन बहुजन्म समार्जितेन सत्संगम च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृतमोह अंधकार नाशनम विधाय ही तदोदय विवेकः. कारण हे काय करतात, निशेष अशेष मुखगीत कथैकपानः, हे निरंतर शेषजीच्या सहस्र मुखातून गायले जाणारे भगवत कथामृत जे आहे ते पान करत आहे. आणि या संसार दुःखरूप दावानळामध्ये शीघ्र अतिशीघ्र शांतीची वर्षा ते आपल्या दर्शनाने करतात. आणि जो कोणी व्यक्ती यांचं शरण, यांना शरण जातो, तो निश्चित रूपाने प्रेमलक्षणा भक्तीचा प्रकाश प्राप्त करतो आणि अनेक जन्मात संचित झालेल्या पुण्यपुण्यांचा ज्यावेळी उदय होतो त्याचवेळी मनुष्य अशा व्यक्तींचा संग करू शकतो. आणि हे जे चतुष्कुमार आहेत हे निरंतर भगवत कथेच्या श्रवणामध्ये लीन असतात. कधी ते सर्वात खाली या ब्रह्मांडामध्ये शेषजींच्या समोर बसलेले असतात. शेष आपल्या अनंत मुखाने भगवान अनंताच्या अनंत गुणांचं वर्णन करतात, तिथे ते ऐकत असतात. तर कधी शिवजींच्याकडे कैलास पर्वतावर बसून त्यांच्या मुखातून भागवताचं पान करत असतात. जर तुम्हाला ते तिथे कधी नाही दिसले तर निश्चित रूपाने दंडकारण्यामध्ये अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये बसून ते कथेचं पान करत असतात. म्हणजे नित्य निरंतर भगवंताच्या कथेचं आस्वादन ते करत असतात आणि तेच त्यांना चिरतारुण्य आणि या भवदुःखापासून मुक्त करतात. आणि अशा ज्या चतुष्कुमारांनी एक संप्रदाय स्थापन केला ज्याला कुमार संप्रदाय म्हटलं जातं आणि या संप्रदायाद्वारे त्यांनी भगवत भक्तीचा प्रचार केला, हे भागवत तत्व प्रसारित केलं. भगवंतांच्या हंस रूपातून त्यांना भागवत धर्माचा उपदेश झाला आणि तोच उपदेश पुढे त्यांनी त्या कुमार संप्रदायाद्वारे ह्या जगतामध्ये प्रसारित केला. चैतन्य महाप्रभूंनी ज्यावेळी हा गौडीय संप्रदाय सुरू केला त्यावेळी त्या कुमार संप्रदायातून दोन महत्वाच्या गोष्टी, महत्वाचे सिद्धांत स्वीकारले. एक आहे की सर्व भक्तांमध्ये भगवंताप्रती गोपींची जी भक्ती आहे, त्यांचा जो भाव आहे तो सर्वोत्तम आहे. यथा व्रज गोपिकाना, भगवंताची भक्ती जर करायची असेल तर व्रजमधल्या ज्या गोपिका आहेत त्यांनी जशी केली त्या पद्धतीने करावी आणि ती सर्वश्रेष्ठ आहे. आणि दुसरा सिद्धांत आहे राधा राणीचं अद्वितीय स्थान भगवत भक्तीमध्ये. भक्त या शब्दाचा अर्थ राधाराणी, दुसरं कोणीच नाही. श्रीमती राधाराणीचं अद्वितीय स्थान हे ह्या कुमाराणी, चतुष्कुमाराणी प्रस्थापित करतात. अन्यथा केवळ लोक केवळ भगवंताचं नाव आणि त्यांची भक्ती आणि ह्याविषयी चर्चा करत होते, परंतु ती भक्ती कशी असावी आणि सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहे हे चतुष्कुमारांनी प्रतिपादित केलं. प्रत्येक ठिकाणी आपण श्रीमद् भागवतामध्ये वाचू शकतो की चतुष्कुमारांनी आपल्या प्रभावाने तसंच लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलेलं आहे. ज्यावेळी ब्रह्माजींनी त्यांना उत्पन्न केलं त्यांना वेदांचं सर्व ज्ञान प्रदान केलं आणि ते वेदांचं ज्ञान स्वीकारल्यानंतर भागवत तत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी ठरवलं की आजीवन आपण ब्रह्मचारी राहायचं, कुठल्याही प्रकारच्या भौतिक कार्यामध्ये लागायचं नाही. आणि ज्यावेळी ब्रह्माजींनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही प्रजोत्पादनासाठी तयार व्हा, त्यांनी सांगितलं शक्यच नाही. आत्तापर्यंत जे तुम्ही ज्ञान दिलं जे ह्या भौतिक जगातून मुक्त होण्यासाठी आवश्यक आहे आणि ते ज्ञान दिल्यानंतर तुम्ही पुन्हा आम्हाला ह्या कर्माच्या गुंतामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करताय, संभव नाही. आम्ही केवळ आजीवन ब्रह्मचार्याचं पालन करू आणि भगवंताच्या कथेमध्ये निरंतर नित्य रथ राहू आणि असं बोलून ते निघून गेले. एकदा ज्यावेळी ते भगवंताचं दर्शन करण्यासाठी रमा वैकुंठामध्ये गेले त्यावेळी ती लहान बालकं बघून द्वारपालने त्यांना सोडलं नाही, कारण त्यांना कळालं नाही की हे नक्की कोण आहेत ब्राह्मण कुमार. सनत कुमार भडकले त्यावेळी, काय आहे तुम्ही अशा ठिकाणी उभे आहात की जिथे कुठल्याही प्रकारचं द्वंद्व नाही आहे आणि तिथं तुम्ही द्वंद्व दाखवता. जा म्हणले त्या द्वंद्वाच्या जगामध्ये तुम्ही जन्माला या आणि जय वेदना त्यांनी शाप देऊन टाकला. आणि ज्यावेळी भगवंतांना हे कळलं ताबडतोब आपल्या शेषशय्येवरून उठून पळत आले ते द्वाराजवळ आणि येऊन त्यांनी त्या चतुष्कुमारांची माफी मागितली. ते म्हणाले की एखादा सेवक जर काय अपराध करत असेल तर त्याचं फळ कुणाला मिळायला हवं, त्याच्या स्वामीला, कारण ते त्याचं कर्तव्य आहे की त्यांना त्या सेवकांना योग्य प्रकारे प्रशिक्षण द्यायला. त्यामुळे एखाद्या शिष्याने जर अपराध केला तर तो कुणाला भोगावा लागतो? मग अपराध करताना काय काळजी करायला हवी? जर गुरुवर प्रेम असेल, श्रद्धा असेल तर अपराधच करायचे. नाही, अपराध करायचेच नाही, कारण स्वतःची तर भक्ती नष्ट होते पण त्यामुळं गुरूंना देखील भोगावं लागतं. मग भगवंतांनी येऊन त्यांच्याकडे प्रार्थना केली आणि तुम्ही क्षमा करा. तर म्हणजे कमीत कमी 7 जन्म तरी यांना भूलोकावर राहावंच लागेल. प्रार्थना केली, काही कन्सेशन तरी द्या त्याच्यामध्ये. तर म्हणजे ठीक आहे, 3 जन्म जर तुम्ही असुर म्हणून जन्माला आला तर 3 जन्मानंतर तुम्ही परत आला. पण असे असुर की जे कधी भगवत भक्ती करणार नाही, भगवत भक्तीचा विच्छेद करायचा जे प्रयत्न करतील, भक्तांच्या प्रती जे अपराध करतील, असे असुर बनावं लागेल तुम्हाला. म्हणले काही हरकत नाही, पण 3 जन्मात परत येऊन आम्ही चालू. आणि मग तेच पुढे जय विजय, हिरण्याक्ष, हिरण्यकशिपु, रावण, विभीषण, देवा, नवीन रावण लिहावं लागेल, रावण आणि कुंभकर्ण आणि त्यानंतर दंतवक्र आणि मग कुणाला आपल्या स्थानी निघून हे चतुष्कुमार पूर्ण भ्रमण करत असताना एकदा महाराज पृथूंच्याकडे आले आणि तिथं येऊन त्याने महाराज पृथूंची खूप चांगली स्तुती केली. आपण चौथ्या त्याच्यामध्ये पाहू स्कंदामध्ये अस्तेव राजन भवतो मधुद्विषः पादारविन्दस्य गुणानुवादने रतिर्दुरापा विधुनोति नैष्ठिकी कामं कषायं अमलंतरात्मना। हे चतुष्पाद ऋतु महाराजांना भेटायला येतात, तर ऋतु महाराजांची ते स्तुती करतात की म्हणतात, हे राजन असे बरेच लोक आहेत पण त्या सर्वांमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात, कारण तुम्हाला भगवंताच्या गुणगानामध्ये तीव्र आसक्ती आहे। कारण त्या आसक्तीमुळं हृदयातील जो काम आहे अंतरात्मा, म्हणजे हृदयाच्या एकदम खालच्या स्तराला जाऊन जो बसलेला आहे, तो देखील साफ होऊन जातो। कारण त्याविषयी तुमच्या हृदयामध्ये अनक्लीनची इतकी अविरत निष्ठा आहे आणि त्या निष्ठेमुळे तुम्ही या भगवंताच्या कथेप्रती इतके आसक्त आहात। आणि हे कोण सांगतंय? स्वतः सनत कुमार सांगतात की ज्यांच्यासाठी कथा हेच जीवन आहे, जसं आम्ही श्वासाशिवाय जगू शकत नाही तसं ते भगवंताच्या कथा श्रवणाशिवाय जगू शकत नाही। ज्यावेळी श्रीमद भागवत सुखदेव गोस्वामी सांगत होते त्यावेळी तिथे ते चार कुमार देखील येऊन बसले। म्हणजे जिथे जिथे भगवत कथा एखाद्या प्रामाणिक भगवत भक्ताद्वारे केली जाते त्या त्यावेळी निश्चित रूपाने हे 12 महाजन उपस्थित असतात कथा ऐकण्यास। देवर्षी नारद तर निश्चित रूपाने असतातच, हे चार कुमार देखील असतात आणि यम भागवत असतात सर्वात महत्वाचं। त्यामुळं मृत्यूचं भय नसतं जे कथा ऐकल्यासाठी बसलेलं असतं त्यांच्याकडे, कारण जे हे कार्य करतात सर्वांना उचलून नेण्याचं ते स्वतःच तिथे बसलेले असतात आणि ते कथेमध्ये इतके रममाण होतात की त्यांचं कार्यच विसरून जातं। त्यामुळे जे नेहमी भगवत कथा ऐकतात ते दीर्घायू असतात, यमराज त्यांना कधीही कष्ट देत नाही। या कुमारांनंतर आणखी एक महाजन आहे, त्यांचं नाव काय आहे? कुमार कपिल, कपिल देव, जे माता देवहूती आणि कर्दमांचे पुत्र आहे। कर्दमुनींनी ज्यावेळी विवाह केला देवाहूतीशी त्यावेळी अतिशय तपस्वी जीवन ते जगत होते, कारण ब्रह्माजींनी येऊन त्यांना सांगितलं की बाबा तू आता लग्न कर, त्यावेळी त्याने लग्न केलं आणि लग्न झाल्यानंतर तपस्वी आयुष्य जगत होते। देवहूती ही पूर्व विश्वाची राजकन्या होती आणि त्या राजकन्याचा विवाह अशा तपस्वी व्यक्तीबरोबर केला होता की ज्याच्यात स्वतःची राहायची कुटिया पण नव्हती, झाडाखाली राहून ते आपली तपस्या करत होते। तुकाराम महाराज म्हणतात ना की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, त्याचं हे उदाहरण आहे। जर बीज शुद्ध असेल तर फळं कशी येतात? जे पूर्णपणे इंद्रिय तृप्तीच्या भावनेपासून कामवासनेपासून पूर्णपणे निवृत्त होते, निवृत्त तरशय होते, आणि देवा होती तिच्या सौंदर्याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये केलं जातं की ती ज्यावेळी आपल्या राजमहालाच्या टेरेसवर गच्चीवर बॉलनी खेळायची ते तिचे ते अंग प्रत्यंग पाहून देवता आपल्या विमानातून खाली पडायचे. इतकं मोहक तिचं सौंदर्य होतं आणि अशी सुंदर स्त्री त्यांच्याबरोबर होती आणि वयामध्ये एकांत होता, काही करू शकले असते पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्षच केलं होतं पूर्णपणे आणि नित्य आपल्या भगवंताच्या ध्यानामध्ये ते मग्न असायचे. विवाह झाल्यानंतर बरीच वर्ष त्यांनी तपस्या केली आणि एकदा ध्यानमग्न झाल्यानंतर ते वर्षानुवर्ष उठायचे नाही आणि ही बिचारी त्यांची तिथेच बसून सेवा करत राहायची. एक दिवस ज्यावेळी ते आपल्या ध्यानातून बाहेर आले त्यावेळी देवावतींनी त्यांच्याकडे इच्छा केली की गृहस्थ धर्म स्वीकारला आहे, तुम्ही प्रत्येक वेळी ध्यानमग्न राहता तर माझ्यासाठी काहीतरी एंगेजमेंट देऊन ठेवा. मग त्यांना चुकलं, कळून चुकलं की आता गृहस्थ धर्मांत आपलं कर्तव्य आहे की तिची इच्छा पूर्ण करणं. मग आपल्या योगिक शक्तीद्वारे त्यांनी असा लोक तयार केला की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज होत्या आणि दीर्घकाळ तपस्येमध्ये रममान झाल्यामुळे आणि ही वनामध्ये राहत असल्यामुळे ती कृश बनली होती, तिचं सौंदर्य जवळजवळ नाहीसं झालं होतं. तिला पूर्ववत त्यांनी त्या लोकांमध्ये नेऊन पूर्ववत सौंदर्यवती केलं आणि त्यानंतर तिची माता बनण्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि त्यांना 9 कन्या झाल्या. पण प्रत्येक आईला पुत्र हवा असतो, तिनेही इच्छा व्यक्त केली की मला पुत्र हवा आहे. तर ते म्हणतात ठीक आहे, ज्या दिवशी तो पुत्र जन्माला येईल त्यावेळी मी गृहत्याग करून निघून जाईल, म्हणजे काही हरकत नाही पण मला पुत्र हवं. आणि त्यावेळी मग त्या दोघांनी पुन्हा तपस्या केली आणि कपिल मुनींचा जन्म झाला. कपिल मुनींचा जन्म होताच तुरंत कर्दन मुनी तपस्येसाठी पुन्हा निघून गेले आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की ही विधी आले ज्यावेळी मुलगा पत्नीची काळजी घेण्यासाठी सक्षम होतो त्यावेळी पित्याने गृहत्याग करावा आणि भगवत भजनासाठी निघून जावा. आज एकतष्टी झाली पुन्हा लग्न करून नवा संसार चालू सारख्या करतात लोक, करतात ना. दक्षिण भारतामध्ये तर मी स्वतः 2 लग्न लावली होती. एकतष्टी झाल्यानंतर पुन्हा लग्न करतात. पण ऍक्च्युली 50 झाल्यानंतर सांगितले अरे की बाबा ग्रहम त्यजे वनम गच्छ, की ग्रहाचा त्याग करून वनामध्ये प्रवेश करा. कशासाठी? भगवत भजनासाठी, शिकारीसाठी नाही. तर तिथं जाऊन इंद्रियांची शिकार करत बसतात. त्यामुळं ते गेल्यानंतर माता तेव्हावरती थोडी दुःखी झाली आणि तिचं दुःख दूर करण्यासाठी कपिल मुनींनी तिला उपदेश केला आणि तोच उपदेश सांख्यवाद म्हणून आज प्रसिद्ध आहे. आपण पुढच्या आज संध्याकाळी त्याविषयी चर्चा केली की कपिल मुनींनी जो उपदेश केलेला आहे भक्तिमय जीवनाबद्दल माता देवाहूतीला तो अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यांच्यानंतर एक कपिल झाले जे नास्तिकवादाचा प्रचार करतात. जास्त करून त्यांच्याच विषयी लोकांना कल्पना आहे पण हे कपिल जे आहेत भगवंताचे अंशावतार त्यांनी विशेष करून भक्ती तत्व प्रस्थापित करण्यासाठी हा अवतार घेतला होता. आणि अनेक पुराणांमध्ये यांच्याविषयी वेगवेगळ्या कथा आहेत, कपिलधारा, कपिल तीर्थ. जसं मी दक्षिण भारतामध्येच गेला विशेष करून तिरुपतीला तर तिथे एक कपिलधारा आहे की जिथे कपिल मुनी बसून तपस्या केली होती. नंतर कपिल तीर्थ नाशिकच्या एक आसपास आहे. नाशिकला देखील एक कपिल तीर्थ म्हणून आहे जिथे तिथे बसून त्यांनी तपस्या केली होती. आणि गंगासागरचं हे ठिकाण आहे कारण एकदा तिथे ते तपस्येसाठी बसले होते आणि राजाचं नाव काय सगर राजाचे पुत्र त्यांचे पुत्र आहे ना 60,000 काहीतरी ते अश्वमेध यज्ञाचा घोडा जो आहे तो इंद्र त्याने पळवून नेला होता आणि नेऊन त्यांच्या समोर तिथे ठेवला आणि त्या पुत्राला काय वाटलं की हा जो हा जो ऋषी आहे हा ढोंगी आहे हाच तो अश्व पळवून आणलेला आहे आणि इथे आणून ठेवलेला आहे म्हणून त्याने त्यांच्याप्रती अपराध केला आणि त्याला तपस्येतून उठवलं आणि ज्यावेळी तपस्येतून उठले ज्यावेळी त्यांनी दृष्टीपात केला त्यांच्या जणून सगळे राग झाले म्हणून एखाद्या तपस्वी व्यक्तीप्रती अपराध करणं म्हणजे स्वतःला जाळून घेतल्यासारखं आहे म्हणून अपराधांपासून खास करून वैष्णवांच्या अपराधांपासून व्यक्तीनं खूप सावधान राहावं. मग आता त्याचा उपाय काय तर कपिल मुनीने सांगितलं की ज्यावेळी स्वर्गात वाहणारी जी आकाशगंगा आहे तिला तुम्ही या धरतीवर आणा आणि तिच्या पाण्याने ज्यावेळी ते सर्व धुतले जाते ते सर्व मुक्त होतील. आणि मग भगीरथ महाराजांनी प्रयत्न केले आणि त्या भगीरथ प्रयत्नांमुळं गंगा अवतरित झाली आणि तिला सर्वात पहिला कोणी धारण केलं का पण दुसऱ्या कोणाची शक्तीच नव्हती. आणि दुसरं महत्वाचं कारण होतं की भगवान शिवांना भगवान श्रीकृष्णांच्या चरणाचं अमृत जे आहे ते घ्यायचं होतं. गंगेची उत्पत्ती झाली कशी ज्यावेळी वामन रूपामध्ये त्यांनी आपला तिसरा पाय उंच केला तो इतका उंच गेला तिसरा पाय की या ब्रह्मांडाचं आवरण त्यानं छेदलं त्यांच्या अंगुष्ठानं त्या आवरणाला छेद झाला आणि त्याच्यातून विरजा नदीचं जे पाणी आहे ते त्यांचं पाय धुवून पूर्ण 14 लोकांमध्ये वाहायला लागलं. उच्च लोकांमध्ये तिला आकाश गंगा किंवा दुसरं काय नाव आहे मंदाकिनी आणि भगीरथ राजाने ज्यावेळी त्यांच्याकडे प्रार्थना केली तपस्या केली तिच्या अवतरणात ते म्हणले की मी येईन पण माझा वेग धारण करण्याची क्षमता पृथ्वीमध्ये नाही आहे ज्यावेळी मी त्या वेगाने इथे पडेल तर पृथ्वीचा नाश होऊन जाईल काय करावं लागेल. त्यावेळी भगवंताने सर्व देवतांना सांगितलं की तुम्ही शिवजींना सांगा. ऍक्च्युली देवता तयार नव्हते की स्वर्गातून ती मंदाकिनी खाली जावी म्हणून पण भगवंताच्या आज्ञेमुळं त्यांना ते मान्य करावं लागलं आणि महादेवांना त्यांनी प्रार्थना केली की आपल्या जटेमध्ये यांना स्थान द्या. आणि मग शिवजींनी आपल्या जटेमध्ये गंगेला धारण केलं आणि त्यामुळे शिवजींना गंगा अतिशय प्रिय आहे आणि त्याचसाठी ते गंगेच्या काठावर नित्यवास करतात काशीमध्ये आणि जो कोणी वरेल त्याच्या कानामध्ये नाव द्या. तर भगवंताच्या प्रत्येक लीलेमध्ये तुम्ही या 12 महाभागवतांपैकी कुणाला कुणाला तरी पाहाल प्रत्येकाने भगवंताच्या जवळजवळ प्रत्येक लीलेमध्ये आपला कार्यभाग दिलेला आहे. कारण भगवत भक्त स्वतःला भगवंताशिवाय कधीच अस्तित्वामध्ये ठेवू शकत नाही. ज्या ज्यावेळी ते जिथे जिथे असतात त्यावेळी त्यांच्या असण्याचा अर्थ हा आहे की तिथे काहीतरी भगवत लीला झालेली आहे होणार आहे किंवा होत आहे. आणि म्हणून यम भागवत सांगतात की भगवंत तत्व जे आहे ते जर जाणायचं असेल तर अशा या महाजनांच्या जीवनाचा त्यांनी आपल्या जीवनामध्ये जो काही मार्ग स्वीकारला आहे त्या मार्गाचा आपण स्वीकार करायला हवा. आणि त्यासाठीच प्रभुपादांनी एक आपल्याला मंच तयार करून दिला की जिथे आपण एकत्र येऊन त्यांच्या नाम लीला गुण याचं श्रवण करू शकतो आणि आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतो. आता किती महाजनांविषयी आपण चर्चा केली, उलट्या क्रमाने सांगा कोण कोण आहे. कपिल देव, सतोष कुमार, शिवजी, नारद आणि ब्रह्मा. किती शिल्लक राहिले? आपला दिवस किती आहे? उदरती तीन महाजनांविषयी आपण चर्चा. हरे कृष्ण.